ओम श्री सद्गुरु स्वामी महाप्रभुनाथाय नमः। ओम श्री सद्गुरु स्वामी मदननाथाय नमः। अच्छा परम पूज्य स्वामी मदननाथ गुरु गौरव महोत्सव ये दोनों के अति शुभ कारण के अपना सदन से मनपूर्वक स्वागत करते हैं। अच्छा यह उत्सव का प्रारंभ प्रार्थना करें।
मध्य मध्य सदगुरु जय कार्य हाँ नमस्कार
ವಿಶೇಷತೆಯಾದರೂ ಇರಬೇಕಾಗುತ್ತದೆ. ಸಹಜಗಳಿಗೆ ಸದೈವ ವಾಸ್ತವಣ ತನ್ನ ಆತ್ಮವಿಚಾರದ ಮಾರ್ಗವರ ಶಿರಶ್ರಮಣ ಆಪಣ ಸದ್ಗುರುವಿಗೆ ಚಿಂತನೆ ಕರೆಯಂತಹ ಪವಿತ್ರ ಯಾರಿಂದ ಸದ್ಗುರುವಿನ ಅಸಂಖ್ಯ ಅನುಭವಿಸಿ ಸಾಧನದ ಅಂತಃಕರಣ ಏಕ ಮಗುಮಕ್ಕೆ ಇರುವಂತಹ ಈ ಉತ್ಸವನ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಸುಧ ಮೂರು ಸಾಧನೆಗಳಿವೆ. ಉದಾಹರಣೆಯ ಗ್ರೀಷ್ಮಿ ಗಾಂಧಕ ಅಪ್ಪ ಅನಂತ ಧರ್ಮ ಶಾಂತ ಕರಾರ ಬಗ್ಗೆ ಪಕ್ಷಾಂತೆ ಮಗುವಿ ಇರುವ ಶಾಲೆಯಾಗಿ ಧರಣಿ ಮಾಡಿ ಸರ್ವ ಜನ ಗುರುಗಳಾದ ಪೂಜನಕ್ಕಾಗಿ ಸದೃಢಗಳಾಗಿದೆ. ಅನುಭವ ಜಗದ್ಗುರು ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಅನು ಸಂತ ಶ್ರೇಷ್ಠ ತುಕಾರ ಮಹಾರಾಜ್ ಜಯಂತವಾಗಿದೆ. ಸಾಧಕ ಅಂತಃಕರಣಕ್ಕೆ ಶುದ್ಧ ಕೈಗಳ ಒಳ್ಳೆಪಣಗಳು ಭಕ್ತಿ ಸರಿಜನ ಗುರು ಹೊರಗೆ ಏಕೆಂದರೆ ಪಾವತಿ ಸುಧಾರಣ ಸ್ವಾಮೀಜಿ ಬರುವಂತ ತೋ ಅನುಪಣ ಸುಧ ಸಾಧಕರ ಭಕ್ತಿಯ ನಾಶಾಯನ ಕೇಳಲಾಗಿದೆ. ಈ ಭಕ್ತಿಗೆ ಅನುಭವ ಧರಾಧಾರವಾಗಿದೆ. ಈ ಕೇಂದ್ರ ತಿರುಗುವ ಉತ್ಸವ ಅಪ್ಪ ಪ್ರಾಣದಲ್ಲಿ ಸದ್ಗುರುತ ಉಜ್ಜನ ಗುರು ಉಜ್ಜನಾದ ಅದು ಸ್ವಾಮೀಜಿ ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿ ಗುರುನಮನಾದ ಉದ್ಯಾನವಾಗಿರುತ್ತಾರೆ. ಸಾಧಕರ ಪ್ರಜ್ಞಾನಿ ಭಾವ ಅದು ಬರುತ್ತದೆ. ಆಗ ಸದ್ಗುರುಗಳನ್ನ ಜೇಜು ಮಾಯಾ ಸ್ಪರ್ಶಿಸುತ್ತದೆ. ಈ ಗೌಪಮದ ಅಜ್ಞಾನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಾಧು ಸದ್ಗುರು ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿ ಅಂಶದ ಸ್ಪರ್ಶ ಫಲಿತಾಂಶ ಸದೋಮನ ಕೆಲ ಅತಿ ತಿಳಿಯುತ್ತೆ. ತದ ಸ್ಥಿತಿಗಳನ್ನು ಸರ್ವಾಗಿ ನಾವು ಅರ್ಥಕಾರಣಗೊಳಿಸುತ್ತದೆ. ಸಾಧನೆಯ ಜೀವನ ಸ್ವಾಮೀಜಿ ಸ್ಥಾನ ಪರಮಾತ್ಮ ಸ್ಥಾನ ಸ್ವಾಮೀಜಿ ನನಗೆ ಮೃತ್ಯುವಂತದಲ್ಲಿ ಅಪನ ಸ್ವಾಮೀಜಿ ಬಾಂಧವ್ಯ ಗೆಲ್ಲ ಏ ನನಗೆ ಅಪ್ಲಾದ ಕೇಳಿದ ನಿರಪೇಕ್ಷ ಪ್ರೇಮ ಅಪ್ಲಾಸನು ಆತ್ಮದರ್ಶನ ತರ್ಕ ತುಂಬ ತಿಳಿಯುತ್ತದೆ. ತ್ಯಾಗಿ ಅಪ್ಲ ಜೀವನ ಧರಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಾನೆ. ಆತ್ಮದರ್ಶನದ ಮಾರ್ಗ ಅಪ್ನ ಪಾಲು ನಿರಾಧಾರ ಬಡಾಗಿ ಅವನು ದಿವಸಕ್ಕೆ ಸ್ವತಃ ಕಲ್ಪಿಸುತ್ತಾನೆ. ಅಥವಾ ಸಹಜಗಳು ವಿವಿಧ ಕೇಂದ್ರದ ಮಾಧ್ಯಮದಿಂದ ಹೇ ಅಪ್ಲಾದ ಅಸ್ತತ್ವವನ್ನೇ ಪ್ರಬೋಧಿಸಲಿದ್ದಾರೆ. ಕೇಳಿದ ಕಾರಣ ಇಲ್ಲಿದ್ದೇನೆ ಭೂಮಿಗಳ ಉಪಾಸನೆ ಇಟ್ಟುಕೊಳ್ಳಲು ಅತಿ ಹಿರಿಯ ಪರಿ ಹೋಗುವಂತ ಇಂದ್ರಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜರ ಈ ಪ್ರಮಾಣ ಸ್ವಾಮೀಜಿ ಸುಧ ಕ್ರಿಕೆಟ್ ಆತ್ಮವಿಶ್ವಾಸನ ಅನ್ನು ಪಾವಲಿಸಿದ ಮುಂದೆ ಈ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಸ್ಟೋರಿ ಅತಿ ಸ್ಟೋರಿ ಅತಿ ವಿವರಗಳು ಜನ ಸಾಂಗದ ಅನ್ನು ಕರೆದು ಸ್ವಾಮೀಜಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ಎಷ್ಟನ ಅರ್ಥವಾಗ್ತದೆ. ಜನ ಸ್ವಾಮೀಜಿ ಅಧಿಕಾರ ಸಾಧನ ಕೇಳಿ ಸದೇ ಅಕ್ಷರತತ್ವ ಅಪ್ಪರ ಸುಮಸ್ ಆಗ್ತದೆ. ಶಿವ ಸಾಧನಾಂತ ಸಾಧನೆಗೆ ಅರ್ಜನ ಸೋಲಿನ ಸರಿ ಸ್ವಾಮೀಜಿ ಸದೈವ ತತ್ವ ನಮಗೆ ತನ್ನ ಅದೇ ಪ್ರಶ್ನೆ ಅನೇಕ ಸ್ವಾಮೀಜಿ ಸಾಧನೆಗಳು ಭಕ್ತಿ ಪ್ರೇಮ ಶ್ರದ್ಧಾ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಶರಣ ಅಂತರ್ಗಳು ಸಾಧನೆಗಳು ಮರ್ಯಾದ ಸಜ್ಜನೆ ಸೇವಾಭಾವ ಸಹಿಷಿ ನಮ್ರ ಅಂದ್ರೆ ಅಪಸ್ಮಾನಕ್ಕೆ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ಸ್ವಾಮೀಜಿ ಅಥವಾ ಸಮೀಪ ಏ ನಿಮ್ಮ ಅಷ್ಟ ಯಾ ಕಾಲ ಸಂಪೂರ್ಣ ಆರೋಗ್ಯ ಭಾವನೆಯ ಸಾಧನ ಪರಮಾತ್ಮ ಬರುವ ವ್ಯವಹಾರ ಉತ್ತಮ ಯಾವ ಸ್ವಾಮೀಜಿಗಳ ರಾಜ್ಯ ಅನೇಕ ಅದರ ನಂತರ ಸತ್ಯ ಅರ್ಜನ ಕೇಳ ಕಾರಣ ಕಾರಣವಾಗಿ ಸಮಜಿ ಅದರಲ್ಲಿ ಅದರ ಅರ್ಪಣೆಯತೆ ಫಕ್ತ ಸ್ವಾಮೀಜಿ ಅಂದ್ರೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಸ್ವಾಮೀಜಿ ಸುದ್ಧ ಪ್ರತ್ಯೇಕ ಅರ್ಜನೆ ಸಂಬಂಧಿಸಲು ಯೋಗ್ಯತೆ ಸಲ್ಲಬೇಕ ಅನ್ನ ಸಾಧನೆ ಮತ್ತೆ ಮುಲಾಜನ ಉದ್ಯೋಗ ಈ ಸುದ್ಧ ಸ್ವಾಮೀಜಿ ಬೋಲಿದೆ ಅಂದ್ರೆ ಮಗ ಏನೋ ಸುದ್ಧ ಸಂತವಾಗಿರ್ಬೋದು ಈ ಸಂಸಾರಿ ಅರ್ಜನೆ ಸಂಬಂಧಿ ಸ್ವಾಮೀಜಿನ ಗ್ರಾಹಕ ಪ್ರಜನ ಮುಂದಿರಬೇಕು ಕೆಲವು ಅತಿಶಯ ವಿಮಾನೆ ಮಗ ಸಾಧನೆ ಆಗ್ತದೆ ತುಂಬ ದೇವರಲ್ಲಿ ತಲೆ ಅರ್ಜನೆ ಮಗ ಜರೂರು ಇಚ್ಛಾ ಇದೆ ಅಂದ್ರೆ ಕೆಲವೇ ಸ್ವಾಮೀಜಿ ಕೇಳಿದ ಮುಲಾಜ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಅದು ಮಾತಾಡುವ ಚಕ್ರಮತಿ ಶಿರಸ್ಥಾನ ಅಂದ್ರೆ ಸರ್ವೇ ಕರ್ತ ನೀವು ಸಮೀಪ ಕೇಳ ನಾನು ಅಚ್ಚ ಅಧಿಕ ಅವರು ಈ ಭಾಷಣ ತುಂಬ ಉದ್ದೇಶ ಕೇಳುತ್ತಾರೆ. कहीं मैं प्रभु के कार्य ऐसा करता रहा जगत इस तरह का है। स्वामी जी फिर सर मोटा स्वामी जी थी मंदिर स्वामी माधव महाराज की सेवा या भावने में करता है अन्य सर्व गरीब करता ना स्वामी जी का भाव का शिक्षा से कर गुरु गोविंद का पूजा शुरू होने वाले स्वामी जी मनाने आता माया पाठ में मदद की था स्वामी जी का बालिका से कीर्तन की थी मैं बनाना जिसे स्वामी जी का बालिका हुआ है ऐसा पूजा ना करी माता जी ने बुलाया था इसका बनाना पूजा के स्वामी जी से पूजा ना है ऐसा नहीं समझते अच्छा यार स्वामी जी का सदगुरु से माझे स्वामी माधव नाथांचे आपल्याकडे असलेल्या अनंत उपकारांपैकी एक उपकार म्हणजे त्यांनी त्या त्या साधकांना भेटण्यासाठी अहोरात्र कष्ट दिले आणि त्याचे शिष्यत्व मानले स्वामी मतारामा नाथांनी सुद्धा आजपर्यंत तीच परंपरा गोरेखाने ठेवली आहे ईश्वरात साधक विश्वासाची आणि विशेषतः माझ्यासाठी अत्यंत महत्वाची आहे स्वामीजी कभी भीतर जवान भेजे नसते तर रोज साधना घेतली असते आणि रोज साधना घेतली नसती तर बद्ध ते साधन असा माझा प्रवास सुरू झाला स्वामी माधवनाथांनी पुण्यासारख्या शहरात समाजाचे 5% तत्वगुणी लोकांना आवाहन करून परमार्थात साधना मार्गात स्थिर करण्याचे कार्य सुमारे 40 वर्ष केले आणि त्यांच्या बच्चात स्वामी माधवनाथांच्या कार्याचा हा देखील स्वामी मकरंदनाथांनी गर्भावर घेतला आपली सर्व ध्यान मंदिरे गुरुवाच्या साधकाच्या यांच्या माध्यमातून पूजनीय स्वामी साधकांच्या अंतःकरणात सतत परमार्थाची प्रेरणा केवळ दिसत आहे त्याचप्रमाणे भारतात आणि परदेशात पसरलेल्या साऱ्या साधक विश्वापर्यंत अजून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्वामीजी पोहोचत आहे असे सर्व अंगाने चर्चा वाढत्या प्रमाणे ते माणूस घडविण्याचे कार्य तिचा अविरत चालू आहे अशा यांच्या साधक विश्वाचा संसार सांभाळणाऱ्या स्वामीजींचा संसार भक्कमपणे सांभाळला तो मधुरा पाहिजे आई दादा दोन लहान मुलं आणि आता दोन्ही सुना आणि रमा दादासारख्या गोड नाही यांचे सर्व चर्चा करतात मधुराताई स्वामीजीने या साधक विश्वाला अलगद आपल्या संसारात सामावून घेतले आणि त्या सर्व साधक विश्वाची काही मावशी आणि आजी म्हणून राहिले आहे स्वामीजी प्रमाणे जेव्हा मधुराताईंकडे आकृष्ट होतो ते त्यांच्या प्रेमा नजरे आणि मृदू बोलणे अमर मुलींना तोड कौतुक करून घेण्याचं ते हक्काचं ठिकाण आहे अशा या स्वामीजी आणि मधुराताईंचा गोकुळा आपण निश्चिंतपणे मानत आहोत आणि आज मग गोकुळाच्या अंतिम गोव्यातच सुखमुख वाटचाल करत आहे अशा या गोकुळाची एक बाल गोपा म्हणजे सशक्त करणे परंतु जी स्वामीजींकडे येणारी त्यांच्या घरातील प्रणाली सुटली होती आईच्या पोटात असल्यापासून प्रणव स्वामी परिवारात समाविष्ट झाला आहे चार्टर्ड सुटलेला प्रणव GSCAS या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये सिव्हिल फायनान्स ऑफिसर या पदावर कार्यरत आहे आता तो आपलं दुरीकरण सादर करेल
त्यांच्या कृपेने सारी सृष्टी विश्रांती लावली आहे शरीराचे श्रीवाय झालेली आहे अशा या सद्गुरूंची वरुणराजाच्या दरबारामध्ये आपण सारे गुरुपौर्णिमेच्या उत्सवातील आता हा प्रसाद घेई दिवस आहे आपल्या साऱ्या साधक विश्वासाठीचा परममंगल असा हा दिवस या साधक विश्वातील स्वामीमय झालेल्या कुटुंबात जन्म होण्याचं आणि त्या स्वामींप्रती असलेल्या भावनांना मोकळी वाट करून देण्याचं भाग्य अत्यंत मला मिळालं याचा मान मला खुला वाटतो 1994 साली जन्म झाल्यावर आई आणि आत्या मला स्वामी महाराजांकडे दर्शनासाठी गेल्या होत्या. आईने मला सांगितलं की स्वामीजी मला त्यांच्या खुशी सोडून घेतलं आणि माझा हात हातात घेतला. माझ्याकडे कौतुकाने पाहत असताना स्वामीजी स्वामीजींना आपल्या म्हणाली, याचा हात आता तुमच्या हातात कदैव असू नये. त्यावर विचार म्हणाले, हो प्रश्न नाही, याचा हात सदैव माझ्या हातात आहे. स्वामीजींनी माझा हात जो त्यांच्या हातात घेतला तो कधीही न सोडण्यासाठी. स्वामी महाराजांसाठी वेगळे केल्यानंतर माझ्यासारख्या अनेक जणांचे हात स्वामी मंगलनाथांच्या हाती अलगच उपलब्ध केले. लहानपणी आपली पहिली रुची असल्यापासून मला आठवत घरातल्या आम्ही सगळे केंद्रात येतो, त्यामुळे इतरत्र कुठे कधी जाण्याचा प्रश्न आला नाही. संध्याकाळ झाली की रिक्षे बघायचं आणि केंद्रात जायचं हे करते. तेव्हा स्वामीजीकडून नमस्कारानंतर मिळणाऱ्या परिसाचं फार आकर्षण असायचं. आई आजच्या बदलाव सांगायचा, केंद्रात जाताना झोपायचं नाही, दबा घ्यायचा, अभ्यास करायचा, स्वामीजींना नमस्कार करायचा आणि मग येताना झोपायचं. थोडं लोक झाल्यावर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की कोणत्याही दिवशी कॉलेजमधून यायला कितीही दिसून झाला, अगदी 14-8 वाजले तरी बाबा केंद्रच होत नाही. या छोट्या छोट्या गोष्टींचा लवकरच माझ्यावर संस्कार होत गेला आणि केंद्र हेच आपलं लक्ष आहे याची खात्री होत होती. मोठे होत गेलो तशी आपोआप केंद्राचे पावलं लागलं. स्वामीजी वसा मावशी यांची पहिली आठवण कोणती असं जर मला विचारलं तर मला ते सांगता येणार नाही. आपल्या आई बाबांची पहिली आठवण आपल्याला सांगता येते का? ती जन्मापासून असते. माझंही तसंच आहे, पण काही आठवणी या मनाचा कोपऱ्यात जाऊ लागतात. 2000 साली दुसरी असताना स्वामीजी काही सागर आणि त्यांची मुलं असं म्हणून आम्ही चंदनगडावर गेलो होतो. तिथे शिवरात्री झाल्यावर सगळे प्रसादासाठी नांदेड बसतो. वरळी आणि चटणी असा प्रसाद त्या दिवशी होता. चटणी तिथं चालली म्हणून आपूप मी शेजारच्या माणसाच्या मांडीवर हात ठेवला आणि त्यांना म्हणालो, बाबा आपण चटणी खूप तिखट आहे. त्यावर समीकडून उत्तर आलं, भूक आहे. पण तो आवाज वेगळा होता, निरगंभीर आणि मोठा प्रेमळ असा तो आवाज होता. शेजारी पाहतो तर स्वामी बसलेले होते, बाबा समोरच्या पंक्तीत बसलेले. आम्ही काय करणार या प्रसंगाला नक्की वर्ष होती, पण तो सज्जनगड आणि त्यांचं ते होकारे माझ्या मनात अभिनंदन करणार आहे. आपल्या प्रत्येकाचा हा अनुभव असेल की आपल्या जीवनातील अशा तिखट वेगदायक समस्या स्वामीजी आपल्या पानात घेत असतात. सर्व बोलले मार्ग कृपानिधे नाही माय बाळावरी तरी प्रेम तरी कांत येत काळेचा विस्मय तू शेत माय अनाथांची. अभंग ज्ञानेश्वरी स्वामी कृपानंद म्हणतात तेच कर. 10वीची परीक्षा झाल्यावर 18 एप्रिल 2009 रोजी स्वामीजी मला इंद्रदेव कृपांत केलं. त्यांनी त्या दिवशी दिलेला सर्वमंत्र आणि ध्यानाची साधना रोज करायला सुरुवात केली. हळूहळू त्यातील गोडी वाढत आली जी स्वामीजींची कृपा आहे. वैयक्तिक जीवनात देखील आपले कर्जारी होऊन राहिलेले स्वामीजी आपल्याला मनात मुलाचं मार्गदर्शन करतात हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. सीए मॅनेजची परीक्षा मला अवघड जात होती. त्यावेळी घरातील परिस्थिती देखील अडचणीची होती. त्यातच नोकरीची संधी साधली. माझी जरा हिंडवत जाय न राहून शैक्षणिक स्वामीजींना फोन केला आणि माझं मन मोकळं केलं. एक माझी सीएची परीक्षा द्यावी आणि मग नोकरी बघावी असं माझ्या डोक्यात होतं. पण सगळ्या बाजूंनी विचार करून स्वामीजी मला म्हणाले, आपण असं करूया, जॉब सुरू करूया आणि टप्प्याटप्प्यानी परीक्षा देऊया. आपल्याला सीए पूर्ण करायचंच आहे पण नोकरीची ही संधी सोडायची नाही. स्वामीजींनी सांगितलं मग बाकी सगळं संपलं आणि ते योग्य रीतीने होतं. सीए पूर्ण झालं, त्या कंपनीमध्ये भरती घेऊन आता उत्तम नोकरी सुरू आहे. या संपूर्ण प्रवासात स्वामीजी काळे माझ्यासोबत आहे हे मला जाणवत आहे. समोर आलेल्या एखाद्या परिस्थितीला विवेकाने धैर्याने आणि प्रेमाने सतत होत द्यायचं याचा वस्तुपाठ जरूर स्वामीजींनी सांगून दिला. स्वामीजी आपले कुटुंब प्रमुख आहे तर मुद्रा मावशी ही स्वामीजींची कुटुंब प्रमुख आहे. या नात्याने ते आपल्या सगळ्यांचीच कुटुंब प्रमुख आहे. मावशी म्हणजे काय करेल तिच्या वरती तिच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता पाहिली की मनाला आलेली मरवळ ताण पुढच्या पुढे पडून जातात. माझी आम्हा सगळ्या मुलांवर मातृवर प्रयोग केला आहे करत आहे. मला आता लहानपणीचा एक प्रसंग आठवतो. एक दिवस मावशी काही नाही पर्यंत सापडले घर ते पाहून डोळ्याच्या प्रश्नाप्रमाणे मावशीला म्हणलं तिला दिलं मला काही नाही कशी. काही दिवसांनी त्या मावशी मला वाटत राहतो आणि म्हणाली ये म्हणा काही लागली तर मला तर पैसे घेतला तुला ठीक आहे आता तू काय म्हणाल्या प्रेमाला तुझ्या प्रेमावमान तुम्ही शरण तुझी हे पाहिजे. मधनामाशीच्या या प्रेमाबरोबर स्वामीच्या कृपाक्षराची आम्हा मुलांची गरज धरण होत आहे. स्वामीच्या तरुण साधकांकडे साप्ताहिक लक्ष आहे. आम्ही मुलांनी साधण्यासाठी काही प्रयोग केला तर त्यांना खूप आनंद होतो. सुट्टीच्या दिवशी आम्ही काही साधन उघडायला 9 तासांच्या ध्यानाच्या बैठकीला जातो. त्याचं स्वामीजींना खूप कौतुक वाटत. दरवर्षी ज्या मला कुटुंबांच्या पालखा पुण्यात येतात तेव्हा पालखांसोबत आम्ही काही तरुण मुलं आळंदी ते पुणे असं चालत अभंग वर्तमानात येतो. तेव्हा पहाटे आम्हाला निवडून द्यायला स्वामीजी नसता येतात. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान असतं परंतु त्यांचे नेत्र मात्र माझ्या मावळीला घरतरी घेऊन या या भावांना आकर्षण झाले असतात. ते सारं सारं पाहण्याची लक्ष आहे. स्वामींनी त्यांच्या जीवनामध्ये साधना कटाक्षाने सांभाळत स्वामी कार्यात स्वतःला झोपू दिले हे त्यांच्या चरित्रावर दिसून येतं. त्याचा आदर्श घेत आम्ही आपापल्या जमिनीत झोपून घेऊन या कार्यात स्वामी समर्थित होण्याचा प्रयत्न करत आहोत. कुठलंही काम असो सर्व शक्तीची स्वामींना अभिप्रेत असेल अशा रीतीने करण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रपंच आणि परमानंद याची सांगड घालत एक उत्तम जीवन आम्ही सर्वांनी करावं अशी स्वामीची इच्छा आहे. जीवनशेणाची माऊली समर्थ आहे. एक गमतीशीर प्रसंग मला आठवतो. 2015 गणपतीनाच्या दरम्यान एका दिवशी स्वामीजीच्या मागील बाजूस मदत होईल अशी सेवा मला होती. पूजांची संख्या जास्त असते तेव्हा मध्ये म्हणून स्वामीजींना ती वगैरे दिली जाते असं मला ठाऊक होतं. त्या दिवशी केळकर काका माझ्यापाशी आल्या आणि हलक्या आवाजात म्हणाल्या स्वामीजींना विचार सर्वच होता. मला ते नेमकं कळलं नाही म्हणून मी परत विचारलं. त्यांनी परत एक सांगितलं. त्यांनी सांगितलं सर्वच मी ऐकलं सांगणार. मला वेगळं वाटलं पण सांगितल्याप्रमाणे मी ऐकलं जसं स्वामीजींना जाऊन विचारलं तुम्हाला साधना हवाय का. त्यांनी शंभर नाही पाहिजे राणी म्हणाले हा अरे नको. मी परत आलो पण काहीतरी गडबड नाही एवढं माझं मला लागलं. खेळकर काकूंना निरोप द्यायला गेलो तेव्हा जाताना मला शंभराची बातमी दिली. माझ्या डोळ्यात प्रकाश आणि डोळ्यामध्ये अंधार एकाच क्षणी आला. नंतर प्रत्यक्ष जाऊन मी स्वामीची सेवा मागितली त्यावर सहजपणे हसून ते म्हणाले अरे असू दे मला वाटतं तुम्ही काही गडबड झाले. गमतीचा भाग मिळाला पण त्यावेळी मनाची स्थिती मी समजू शकत नाही. आजही त्या प्रसंगाने मोठा भक्ती राहावं असे करत नाही. तेव्हा मात्र एक लाख मनाची पक्की गेली. स्वामीजीच्या समस्या असताना आपल्या एवढ्या देशावर असतो तर एकूणच आपल्याला किती सावधानता वाढायला नाही खडबडून चालत राहता असा तो प्रसंग होता. कधी कधी असं होऊ शकतं की जवळ सहज असणाऱ्या गोष्टींचं मोल आपल्याला दिसत नसतं. 2017 स्वामीजींच्या समवेत नागपूरच्या आनंद आचार्याला जाण्याची संधी मला मिळाली. पावसासाठी आसून झालेल्या चाकराची आणि नागपूरच्या साधन मंडळाची स्थिती सारखीच होती. ती त्यांच्या डोळ्यातून भावा म्हणून त्यांच्या बोलण्यामधून जाणवत होती. स्वामीजी देखील गर्व काढ्यासारखे साऱ्यांवर कृपावृत्ता करत साऱ्यांना उत्तर आपल्यापासून दूर परगावी राहणाऱ्या साधनांप्रती स्वामीजींचं विशेष प्रेम तेव्हा स्पष्ट जाणवत होत. जेव्हा स्वामी परगावी जातात आणि चिंता दिसत नाही तेव्हा स्वतः होत मला कापून असतं. परगावची मंडळी ज्या सायकॉलॉजी संस्थेच्या भूमीवर स्वरक्षापत्र करत असते नाही आता थांबायचं नाही. सध्याचा काळ हा माझ्या पाठीसाठी वरण काळ आहे. शिक्षण पूर्ण होऊन नोकरी सुरू आहे. कोणतीही विशेष सांसारिक जबाबदारी नाही. वेळ इतका जास्तीत जास्त वेळ साधना चिंतन स्वामिकार्य अशी आराम या खबराचा आहे. वेळ जवळचा नाही. इकडे तिकडे उपशूल बघायचं नाही. स्वामीजी दाखवलेल्या आत्मदर्शनाच्या ध्येयाकडे लवकरात लवकर पोहोचायचं आहे. स्वामीजींना अपेक्षित असं उत्तम जीवन करण्याचा प्रयत्न मी मनापासून करतो आहे. जरी प्रतिक्रिया होतो स्वामीजीचे चरण करून कुठेही दर्शन आली असा निर्धार मी माझ्या मनाची केला आहे. खरोखरच स्वामीजी आणि केलं करून मला जीवनामध्ये काहीही महत्वाचं नाही. धनदास महाराज म्हणतात, जरी आकाश धरपड पाहिजे ब्रह्मगोळ भुगात आहे खाले तरीही सांगा की नगरी अनेकांचा पाणीला नामक हरक सुखाची अंकिला. तसं स्वामीजीने आपल्या साऱ्यांचा जो हात हातात घेतला आहे तसं आपणही आपण सारे जणांनी त्यांच्या हाताला घट्ट करून राहण्याचं आपल्या जीवनाची खरी भूमिका आहे. सध्या शेवटी सध्या घडावर एकाशी झाल्यावर समर्थनाकडे मागणं मागतात ते म्हणून मी माझं दुःखवन स्वामीकडे अर्पण करतो. समर्थ सद्गुरु मागे आई मजरावा पाई. समर्थ सद्गुरु मागे आई मजरावा पाई.
Right. Thank you. Sura Al-Fatihah.
मला माझ्या स्वामी दुर्गानाथ आपण अलिप्त आहोत,
आता भाव करून राहावं. त्यामुळं वृत्ती मावळून जातात, वृत्ती रही करतात, त्रास होते. इतर प्राणांतरी वाचना आरोपता विशेष वृत्ती रहित झाल्याबरोबर श्वास ही थांबतात आणि वाचनाही निघून जातात. गगन ही रूप फुले स्वभावे अविनाश त्यावेळेला चिदाकाशामध्ये उभा राहतात. चित्तरूप जे शुद्ध त्याने अविनाशी आहे असं चित्रूप फुलायला जेव्हा होते साधन एक प्रकारे मनी स्थितीमध्ये प्राप्त होते. साधन अशा चिंतन सोहम आत्मराग हे सोहम अंतरी उदयित ज्ञान विपाते तिथे भ्रांती अज्ञान अशा प्रकारे चिंतन सोहम भावाने आत्मा त्याची प्रसिद्धी होते आणि अंतर ज्ञान दीप उदळतो अज्ञान नाहीत होतो. मकर राशी आता जगाचे गुरुकृपे होते गरुण जाऊन बंध मुक्तता आत्मबोध करते. आपण थोडा वेळ साधना करणार आहोत. आपल्याला त्यासाठी डोळे मिटून आपल्या खुर्चीवर पाठिंब करणं गरज आहे.
Yeah. Thank you. Thank you.
ज्यांच्या अतिम प्रेमाने सुगंधित भागात अशा देवाला
आपल्या सर्वांना या रूपाचा परिमळ स्पर्श करू दे. आपल्या औषधासाठी प्रतिबंधित केलेल्या निरांजनाची फुले आणि आपल्या मुखसंग्रहाची प्रभाव सुटवून माझं हृदय प्रकाशित करू दे. महाभाग्याने स्वामी माधवनाथांच्या या मानसपुत्राचे उदय करण्याची संधी मला लागली आहे. हे कर्तुरयुक्त जलन मी आपण अर्पण करतो, त्याच तुम्ही ग्रहण करा.
Thank you. ममता में टकराने की गति इतनी वेगवान है कि मार्गशीर्ष त्यामध्ये भ्रमित होत असतो. आपल्या प्रदर्शनेही माझ्या चित्तात स्थिरता नाही. हे रविश्रेष्ठा, माझ्या समस्त पाठकांचा आपण विनाश करावा.
सुगंधी पुष्पांजी सुरतदलबिम्बांजलि महातोमी कामिनी सुखद चिरमानसि चिररहा प्रदर्शी कुम्भानि मदौ मधुदीपस्तवगति सर्वपापांचे
विध्वंस करणाऱ्या हे गुरुराया, माझा हा देह आणि त्यामध्ये खात्री भरतीचा आरंभ याच आपल्या चरणांवर विदर्शन व्हावं यासाठी आपण साक्षात प्रयत्नात आपल्या पावलांपाठी मला कोणी जाणार आपण संतुष्ट होऊन मला सहाय्य सांगते. विद्येच्या विधीमध्ये काही कमी जास्त राहिले असते तर कृपया त्याकडे दुर्लक्ष करा अशी पुन्हा पुन्हा आपण प्रार्थना.
Thank you. Thank you.